आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3% महागाई भत्ता आणि दिवाळी बोनस घोषित. राज्यातील पूरपरिस्थितीमुळे 10% एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द करण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. नागपूर ते चंद्रपूर या 204 किलोमीटर लांबीच्या चौपदरी सिमेंट काँक्रीट महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी कार्यक्रम, दसरा आणि रावण दहन यासह विविध सोहळ्यांसाठी नागपूर सज्ज. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 3% महागाई भत्ता अर्थात डीए आणि निवृत्तीवेतन धारकांना महागाई मदत अर्थात डीआरचा अतिरिक्त हप्ता देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ही रक्कम यावर्षीच्या 1 जुलैपासून देण्यात येईल. याचा लाभ सुमारे 49 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख निवृत्तीवेतन धारकांना होईल. दिवाळी बोनस देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. अन्य महत्वपूर्ण निर्णयांमध्ये 2026-27 विपणन हंगामासाठी रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. याशिवाय देशभरात नागरिक क्षेत्रांतर्गत 5,862 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चांसह 57 नवीन केंद्रीय विद्यालय उघडण्यास देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 100 वर्षाचा गौरवशाली प्रवास हा त्याग, निस्वार्थ सेवा, राष्ट्र निर्माण आणि शिस्त यांचं अनोखं उदाहरण आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभात आज ते बोलत होते. त्यांनी स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या आणि संघ संस्थापक डॉ हेडगेवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
संघ के अलग अलग संगठन भी जीवन के हर पक्ष से जुड़कर राष्ट्र की सेवा करते हैं. शिक्षा हो, कृषि हो, समाज कल्याण हो, आदिवासी कल्याण हो, महिला सशक्तिकरण हो, कला और विज्ञान का क्षेत्र हो, समाज जीवन के ऐसे कई क्षेत्रों में संघ निरंतर कार्य कर रहा है. संघ की एक धारा अनेक धारा तो बनी लेकिन उनमें कभी विरोधाभास पैदा नहीं हुआ क्योंकि संगठन का उद्देश्य एक ही है, राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट.
पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशाप्रती असलेल्या योगदानाबद्दल विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं अनावरण करण्यात आलं. उद्या विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपली शताब्दी साजरी करत आहे. याप्रसंगी आयोजित विशेष कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती डॉ रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत. यावेळी सरसंघ चालकांचं उद्बोधन होणार असून हा सोहळा बघण्यासाठी देश विदेशातील तसंच गणमान्य अतिथींना आमंत्रित करण्यात आलं आहे. तत्पूर्वी आज रामनाथ कोविंद यांनी दीक्षाभूमी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्यवर्ती स्मारकाला अभिवादन केलं. राज्यातील पूरपरिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं केलेली 10% बस भाडे दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईत ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. एसटी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात 10% भाडेवाढ करीत असते. यातून महामंडळाला 30 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र यंदा राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती लक्षात घेऊन अपवाद म्हणून महामंडळानं जाहीर केलेली 10% भाडेवाढ रद्द करण्याचे निर्देश दिल्याचं त्यांनी सांगितलं. सेवा पर्व या विशेष मालिकेच्या आजच्या भागात G20 शिखर परिषदेच्या माध्यमातून भारतानं साऊथ ग्लोबलचा बुलंद केलेला आवाज आणि जागतिक पातळी उद्यास येणारं भारताचं नेतृत्व याविषयी जाणून घेऊ.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत एक प्रबळ जागतिक नेतृत्व म्हणून उदयाला आला आहे. 2023 भारताच्या G20 परिषदेच्या अध्यक्षपदामुळे ग्लोबल साऊथ या संकल्पनेचा उदय झाला. आफ्रिकन युनियनचे सदस्यत्व आणि जागतिक जैव इंधन आघाडीची सुरुवात यांचा यात समावेश आहे.
भारताने G20 शिखर संमेलन का सफल आयोजन किया. सफल G20 हर देशवासी की तपस्या का परिणाम है. 140 करोड़ भारतीयों के परिश्रम का परिणाम है. G20 की एक और बहुत बड़ी विशेषता रही है, एक और बड़ी सफलता रही है कि छोटे छोटे देशों की आवाज वैश्विक मंचों तक नहीं पहुंच पाती थी, उनको पहली बार G20 में इतनी बड़ी भागीदारी मिली. अपनी जड़ों से जुड़े रहने की वजह से आज भारत इतना बड़ा काम कर पाया है. जो वंचित है उसे वरीयता देना, यही आज के भारत की प्राथमिकता है.
ग्लोबल साऊथला आवाज मिळवून देण्याव्यतिरिक्त भारतानं G20 परिषदेचा अध्यक्ष या नात्यानं देशभरात बैठका घेऊन आपला सांस्कृतिक वारसा जगासमोर प्रदर्शित केला.
नागपूर ते चंद्रपूर या 204 किलोमीटर लांबी असलेल्या चार पदरी सिमेंट काँक्रीट महामार्गाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच चंद्रपूर ते मूल दरम्यान महामार्ग निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. नागपूर ते चंद्रपूर महामार्ग नवेगाव मोरेपर्यंत करण्यात येत असल्यानं पुढे सुरजागड लोह प्रकल्पापर्यंत महामार्गाची लांबी वाढवण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीत 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उद्या मुख्य सोहळा होणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते आज दीक्षाभूमी परिसरातील मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं. उद्याच्या कार्यक्रमासाठी लाखो अनुयायी नागपुरात दाखल होत असून त्यांच्या सोयीकरता नागपूर मनपा जिल्हा प्रशासन मध्य रेल्वे तसंच नागपूर मेट्रो रेल्वेनं देखील सुविधा निश्चित केल्या आहेत.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर इथं दाखल होणाऱ्या लाखो अनुयायांच्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेतर्फे विशेष गाड्यांचं नियोजन करण्यात आलंय. नागपूरहून मुंबई सीएसएमटी पुणे सोलापूर नाशिक रोड भुसावळ अकोला नांदेड आणि बिदर या मार्गांवर या गाड्या धावणार आहे. 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान विविध वेळेत गाड्या सोडण्यात येणार असून अजनी वर्धा बडनेरा अकोला भुसावळ मनमाड दौंड चंद्रपूर बल्लारपूर नांदेड आदी ठिकाणी यांना थांबे आहेत. या विशेष गाड्यांमुळे भाविकांचा प्रवास सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे. त्याचप्रमाणे विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर मेट्रो सेवेत देखील विशेष वाढ करण्यात आली आहे. उद्या 2 ऑक्टोबर रोजी मेट्रो सेवा सकाळी 5 वाजतापासून रात्री 12 वाजेपर्यंत उपलब्ध राहील. याशिवाय राजपत्रित सुट्टीच्या दिवशी प्रवाशांना मेट्रो प्रवासात 30% सवलतही मिळणार आहे. नागपुरात दाखल होणाऱ्या अनुयायांच्या स्वागतासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांद्वारा रस्त्यावर ठिकठिकाणी भोजनदान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था निवाऱ्यासाठी मंडप आदी व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सकाळी 9 वाजता सामाजिक न्याय भवन इथं भीम वादळ या ढोलताशा पथकाच्या माध्यमातून बाबासाहेबांना मानवंदना देण्यात येणार आहे. त्यानंतर सामाजिक न्याय भवन ते दीक्षाभूमीपर्यंत समता रॅली काढण्यात येणार असून रॅलीनंतर दीक्षाभूमी इथं बार्टीच्या पुस्तक स्टॉलचं उद्घाटन होणार आहे. स्टॉल क्रमांक G261 262 263 वर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा तसंच बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित संवैधानिक मूल्यांचा जागर करणारे ग्रंथ विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी सामाजिक न्याय भवन इथं प्रसिद्ध गायक विष्णू शिंदे आणि विकास राजा यांचा शाहिरी जलसा आयोजित करण्यात आलाय. आकाशवाणी वृत्त विभागातून मी हेमांगी कुलकर्णी.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक महायुतीसोबत लढेल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरात विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधत होते.
महायुती ही महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीमध्ये एकत्र लढणार आहे. काही ठिकाणी आम्ही चर्चा करू, ज्या ठिकाणी आम्हाला अडचण वाटते त्या ठिकाणी मैत्रीपूर्व लढू, पण महायुतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मनभेद होणार नाही आणि महायुती 51% मतं घेऊन महाराष्ट्रात येईल.
अलिबागच्या नेहुली इथं झालेल्या शालेय राज्यस्तरीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनी आणि जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी तब्बल 18 पदकांची कमाई केली. यात 8 सुवर्ण 2 रौप्य आणि 8 कांस्यपदकांचा समावेश असून शाश्वत महल्ले सुवर्णपदक पटकावून सर्वोत्कृष्ट मुष्टीयोद्धा ठरला. निसर्गसंपन्न भंडारा जिल्ह्यातील कोका वन्यजीव अभयारण्यात आजपासून जंगल सफारी आणि निसर्ग भ्रमंतीला सुरुवात झाली. सकाळी 6:30 ते 10:30 आणि दुपारी 3 ते 6 यावेळेत सफारी खुली राहणार असून या हंगामामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांना प्रवेशासाठी 10 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 या मुक्त विद्यापीठाच्या 12 विद्याशाखांच्या 138 वेगवेगळ्या प्रकारच्या पदवी पदव्युत्तर पदविका आणि प्रमाणपत्र शिक्षणक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राहील. पुन्हा एकदा ठळक बातम्या. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3% महागाई भत्ता आणि दिवाळी बोनस घोषित. राज्यातील पूरपरिस्थितीमुळे 10% एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. नागपूर ते चंद्रपूर या 204 किलोमीटर लांबीच्या 4 पदरी सिमेंट काँक्रीट महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी कार्यक्रम दसरा आणि रावण दहन यासह विविध सोहळ्यांसाठी नागपूर सज्ज. यासोबतच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.